नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाच्या भेवडेर वतले. प्रधानमंत्री बेंगळुरूच्या आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां नवे सरकार घडोवपाक केला आमंत्रीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आसाम भाजपा विधीमंडळ गटाची फुडारी वेचून काडपा खातीर आयज गुवाहाटीत बसका जातली. आनी खेळांत, आयज चेन्नई सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं एम ए चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 खेळ जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाक भेट दितले. सकाळी सुमार 11 प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हींगाच्या 45व्या वर्धापन दीस उत्सवात वांटो घेतले आनी आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. तशेंच ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी ह्या मेळाव्याक मार्गदर्शन करपाचे आसात. ते उपरांत प्रधानमंत्री हैदराबादाक वतले आनी सुमार 9,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्याद घालून उक्तावण करतले. ते हैदराबाद पणजी अर्थीक मार्गाचेर गुडे बेल्लूर ते मेहबूबनगर मेरेनच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरणाचो बुन्यादी फातर घालतले, जाचो वट्ट प्रकल्प खर्च 3,175 कोटी रुपया परस चड आसतलो. पीएम मित्रा येवजणेखाला वारंगल हांगा विकसीत केल्ल्या पीएम मित्रा उद्यानाचे उक्तावण प्रधानमंत्री करतले. भारताच्या भलायकी जतनाय मुळाव्या साधन सुविधेतले कॅन्सराचेर केंद्रीत आशिल्ले मल्टी सुपर स्पेशलिटी सिंधू हॉस्पिटल प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पित करपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. हे नेमणुके उपरांत लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां संघ राज्यात नवे सरकार घडोवपाचे आपोवणे दिले. रंगसामी 13 मे दिसा मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. 9 एप्रिलाक जाल्ले वेंचणुकेंत AINRCच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारान बेस बरे जैत मेळयल्या उपरांत रंगसामी 5व्या खेपे मुखेलमंत्री म्हूण पदभार घेवपाचे आसात. 4 मे दिसा निकाल जाहीर जाल्ले. कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानार काल जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी हांणी अस्तंत बंगालातले भाजपाचे पयले मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल आरएन रवी हांणी मुखेलमंत्री आनी 5 नव्या मंत्रीमंडळ वांगड्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दिलो. ह्या मंत्रीमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशीत प्रामाणीक आनी क्षुदिराम टुडू हांचो आस्पाव जाता. सोपूत घेतल्या उपरांत पत्रकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले की
आज का दिन बहुत महत्वपूर्ण आहे देश के लिए, बंगाल के लिए.
Today is a very important day for the country and for Bengal. It was the wish of the Prime Minister that the new government should begin its tenure on the occasion of Ravindra Jayanti. Therefore, under the leadership of Prime Minister, we pay tribute to Kavi Guru and took the oath today while upholding the constitution.
संविधान को मानते हुए ओथ टेकिंग किया.
मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुवेंदू अधिकारी आनी 5 नव्या मंत्रीमंडळ वांगड्यांक परबी दिल्या. ह्या फुडाऱ्यांनी गांवगिऱ्या वाठारांत मेहनत करून लोकांची सेवा केल्या आनी ते अस्तंत बंगालाचे उदरगतीची दिका आनीक घटमूट करतले असो विश्वास ताणें उक्तायला. इतले मजगती सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरवात केल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. अस्तंत बंगालात जाल्ले सोपूतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री सावंत हांणी हजेरी लायिल्ली. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आनी हेर मंत्र्यांक गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी परबी भेटयल्या. त्रिनिदाद आनी टॉबॅगो भेटी वेळार विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत, त्रिनिदाद आनी टॉबॅगो हांचे मदल्या पारंपारीक संबंधांची तोखणाय करतना सांगला की
India has traditionally had very warm and friendly relations with Trinidad and Tobago, and these ties have been underpinned by shared history, our struggle against colonialism, and by our very special bonds of cricket. The people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
मंत्री एस जयशंकर हांणी त्रिनिदाद आनी टॉबेगोच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेवन द्विपक्षीय सहकार्य आनी घटमूट करपाविशी भासाभास केली. या वेळार पर्यटन, विदेश मंत्रालय आनी कॅरिकॉम वेव्हार इमारती खातीर सौर उर्जा जायते प्रकल्प आनी आयुर्वेद केंद्राची स्थापणूक हांचे सयत जायत्यो कबलाती जाल्यात अशें मंत्री जयशंकर हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. तातूंत संभाव्य हुंवार आनी उश्णताय ल्हारांची परिस्थिती हाताळपा खातीर देशाचे तयारीचो नियाळ घेतले. हे बसके वेळार मंत्री शहा केंद्र सरकारच्या एजन्सीची तयारी, सुरवातीची शिटकावणी दिवपी प्रणालीचो नियाळ घेतले. संसाधन आणि एजन्सी मधल्या समन्वयाचेर ते चर्चा करपाचे असतात. तसेच देशभरात घेतिल्ल्या दीर्घकाळ हुंवार कमी करपाच्या उपायांचो ते नियाळ घेतले. समुदाय जागृताय, जीवीत आणि मालमत्तेचे लुकसाण आडवपा खातीर आणि गरजेच्या आधार साहित्याचो फावो तो साठो, तसेच वैजकी तयारी सुनिश्चित करपा खातीर लवचिकता निर्माण करपाचे कार्यावळीचेर हे बसकेत चर्चा जातली. आसाम भाजपा विधीमंडळ पक्षाची आपलो फुडारी वेचून काढपा खातीर आयज गुवाहाटीत बसका जातली. नव्यान वेचून आयिल्ले भाजपाचे आमदार आज सकाळी 9 अटल बिहारी वाजपेयी भवनात बसका घेतले. मजगती आसामात सेगीत तिसरे खेपे एनडीए सरकाराच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. 19वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF 15-21 June 2026 मेरेन NFDC आवारात मुंबईत जावपाचो आसा. ह्या महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. संवसारभरातले चित्रपट निर्माते, कलाकार, माध्यम व्यावसायिक आणि सिनेमा मोगी हांगा एकठांय येवपाचे आसात. मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हो चित्रपट निर्मात्यां खातीर एक महत्वाची माची थारल्या. इच्छूक भाग घेवप्यांनी अधिकृत MIFF MIFF.in/EN ह्या संकेतथळावरवी ऑनलाईन नोंदणी करू येता. IPL क्रिकेटात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमात काल राती झाल्या मॅचीत गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 77 हरयलो. गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्सा मुखार 230 मोख दवरिल्ली. ताका जाप दितना राजस्थान रॉयल्स 16.3 फकत 152 काढपाक पावलो. पहिली फलंदाजी करतना गुजरात टायटन्सान 20 4 विकेटी वगडावन 229 केल्यो. मजगती आयज चेन्नय सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं MA चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 खेळ जातलो. आयचे दुसरे मॅचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबय इंडियन्स हांचे मदीं रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सांजे 7:30 मॅच सुरू जात. भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि कराईकल ह्या वाठारांनी आयज उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. छत्तीसगड आणि अस्तंत बंगालात आयज गडगड मारपाची शक्यता असा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2-3 दिसात ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. गुजरात आणि अस्तंत राजस्थानात आयज उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास असा. कोंकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असतले. ही असा एक कळवणी आल्तिनो हंगाच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कंत्राटी पद्दतीचेर खबरां निवेदक घेवपाचे असात ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असपाक जाय, पिराय 21-50 वर्सां, कोंकणी भाशेचे आणि अनुवाद करपाचे गिन्यान आसप गरजेचे असा. इच्छूक उमेदवारांनी 17 May 2026 मेरेन अर्ज करचो अशें कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आणि तेलंगणाक भेट दितले. प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांधिल्ल्या ध्यान मंदिराचे करतले उक्तावण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुड्डुचेरीचे मुखेलमंत्री म्हणून केल्या नेमणूक. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां नवे सरकार घडोवपाक केला आमंत्रीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे करतले अध्यक्षपद. आसाम भाजपा विधीमंडळ गटाची फुडारी वेचून काढपाखातीर आयज गुवाहाटीत जातली बसका. आनी खेळात, आयज चेन्नई सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं MA चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.